चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सहकारी साखर कारखान्यांनी थकबाकीसाठी ऊस शेतकऱ्यांना मंजूर केले 62 करोड रुपये। पंजाबच्या सहकारी कारखान्यांनी ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्याची सुरुवात करताना 62 करोड रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुखजिंदर सिंग यांनी दिली। ते म्हणाले, सरकारने 50 करोड रुपयांचा निधी दिला आहे आणि जवळपास 12 करोड रुपये कारखाने देणार आहेत। ऊस शेतकऱ्यांचे 2018-19 सर्व बाकी असणारे देय आता भागवण्यात आले आहे। वर्ष 2019-20 उर्वरित थकबाकी भागवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार लवकरच सरकार 100 करोड रुपयांचा निधी देणार आहे।